विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. दिवाळीनिमित्त नागरिक घराची साफसफाई करतात, तसंच बाजारपेठेत होणारी गर्दी आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या प्रत्येक भागात आणि मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. पिंपरी चिंचवड शहरात दिवाळीचे चारही दिवस सरासरी 1400 टन कचरा महानगरपालिकेकडून उचलण्यात आला. यंदा दिवाळीत दिवसाला 200 टन कचऱ्याची भर पडल्याचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी सांगितलं. पुण्यातील वेदभवन इथं आजपासून वर्धापनदिन महोत्सवाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. यावर्षीच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या सर्वांची 75 पारायणं होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महिलांची मतं निर्णायक ठरणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुती सरकार 2.5 वर्षातील विकासांची शिदोरी घेऊन मतदारांच्या समोर जाताना राज्यातील जनतेला विश्वास देण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यात मेट्रोचं जाळं पसरत असून 3 विस्तारित मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे, तसंच रिंग रोडच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवली जात असल्याचं दरेकर यांनी सांगितलं. दरम्यान भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भारतीय जनता पक्षानं राज्यभरातील आपल्या 40 पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यानं पक्षातून निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. दिवाळीनंतर शहर परिसरात कालपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार यात्रेला आज मंडई गणपतीपासून प्रारंभ झाला. कसबा मतदारसंघाचा विकास निधी अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधिकाऱ्यांना मतदार योग्य धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तर पुणे शहरातील मध्यवस्तीतील अरुंद रस्त्यांवर अवघ्या 10 रुपयात दिवसभर प्रवासाची सुविधा देणारी पुण्यदशम बससेवा पुणेकरांच्या पसंतीला उतरली असून 3 वर्षात 1 कोटीहून अधिक नागरिकांनी तिनं प्रवास केला असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे कसबा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी केला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ विधिमंडळातील आपल्या जुन्या सहकारी असून विविध विकास कामांचा प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी असल्यामुळे त्या चौथ्यांदा विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. तर अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी आज नागरिकांची घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. सकाळी आबा बागुल यांनी फूल आणि तरकारी बाजाराला भेट दिली. दरम्यान पथविक्रेता संघानं सिद्धार्थ शिरोळे यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. छत्रपती शिवाजी नगर एकता समितीचे अध्यक्ष दीपक मोहिते यांनी आज शिरोळे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा युद्धघोष असणाऱ्या वंदे मातरम या काव्याच्या निर्मितीचं 150वं वर्ष उद्यापासून सुरू होत असून भारतीय इतिहास संकलक समितीच्या माध्यमातून वंदे मातरम सार्धशती समारोह समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमांचा शुभारंभ येत्या शुक्रवारी पुण्यात वंदे मातरम 150 या अभिवाचनात्मक कार्यक्रमाद्वारे होणार आहे. समितीचे उपाध्यक्ष आणि वंदे मातरमचे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. धुळे इथं खेळल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत पुणे जिल्हा संघाचं नेतृत्व बचावात्मक पटू श्रीतेज पवारकडे सोपवण्यात आलं आहे. स्पर्धेच्या बाद फेऱ्यांना उद्यापासून प्रारंभ होत असून त्या 20 नोव्हेंबरपर्यंत चालतील. उत्तराखंड इथं येत्या जानेवारी फेब्रुवारीत होत असलेल्या 38व्या क्रीडा स्पर्धेसाठी पुण्याच्या प्रताप जाधव यांची सायकल स्पर्धा संचालक म्हणून नेमणूक झाली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 32 तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहून धुकं पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.